नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र ही देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून 2032 ती $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरच्या चर्चेला ते आज उत्तर देत होते. दावोसमध्ये झालेल्या करारांपैकी 75% करारांची अंमलबजावणी होत आहे. 2025 झालेल्या करारांपैकी 82% करारांची अंमलबजावणी होत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. यंदा पुरवणी मागण्या 11,000 कोटींवर गेल्या आहेत. श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, शिवभोजन योजना अशा योजनांसाठी निधी मिळत नाही. जिल्हा परिषद शाळा बंद पडत आहेत. अनेक शाळांत शिक्षक नाहीत. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ट्रेनिंग सेंटर नाही अशा तक्रारींचा पाढा काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी वाचला. एनसीईआरटीच्या 8वीच्या पुस्तकामध्ये न्यायालयीन यंत्रणेतल्या भ्रष्टाचाराबद्दल असलेल्या मजकुरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एनसीईआरटीच्या संचालकांना तसंच शालेय शिक्षण मंडळाला कारण दाखवा नोटीस बजावली आहे. तसंच न्यायालयानं या पुस्तकावर सर्वंकष बंदी घालत पुस्तकाच्या सर्व प्रती जप्त करण्याचे आणि त्याच्या डिजिटल आवृत्त्या तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकमध्ये उद्यापासून 4थं विश्व मराठी संमेलन सुरू होणार आहे. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आज बोलीभाषांचा महोत्सव आयोजित केला आहे. झाडपट्टी, बोहाडा अशा बोलीभाषांमधले विविध पारंपरिक कार्यक्रम यावेळी पार पडले. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 पहिल्या गटाच्या सामन्यांमध्ये आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्या दरम्यान सामना होणार आहे. चेन्नईत MA चिदंबरम मैदानावर आज संध्याकाळी 7 हा सामना सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.